ओद्याय बेन माये मा मुनामा ठोरवी लेदला आता का दुख दा अटी पासा तुम्हें से येवन आय कहा का जर आय तुम्हा दुख दा लागे होते मापाने जाल दुख हो है त्या वाची मा सुख देना रुकू है तुम्हाल माये इज लिखला आता या हटे का आया पासे जहा पाने मान खुशी हो राजुजे त्या पाने मा दुख हो रहा जुजे मान तुम्हें बदल ओढ़ बोरसोए का मा खुशी ती तुम्हें बाधा खुशी है आय खूब संकटामा एन मोना दुखामा तो तोवे आहवे गाळीन तुम्हा लिखला था तुम्हा दुखी होयत या हटी नाय पेन तुम्हा वो जी मा मोया है ती तुम्हाल हुमजाय वा या हटी लिखिया कादे दुख देणारी ते ती माणूस फुकत नाही ते थोडा डिगा प्रमाणे तुम्हा बाधालूस दुख देनला है या बदल मा खूब कडक मोरजी नाय ओहडा महाल बाधा मोते देनली शिक्षा हरी या हटी तुम्हाय त्याल माफी कोयन त्या समाधान कोवा नाही ते तो दुखा दोर्या मा बुडी जाय या हटी आय तुम्हाल रावणी को हुका त्यावोय तुम्हे मोया है ओहडी त्या खात्री कोयदा कहा का माई या हटी लिख्या का तुम्हा बाद्य गोठी मा उकुम पाळणारा हेता का नाय या खात्री कोवा ज्या का दाल तुम्हा योग्य गोठी मा माफी को था त्याल ते बाबत मा आय भी माफी को हो कहा का माई माफी को लिओरी तर ज्या कोहडा माफी कोई ती तुम्हे हटी ख्रिस्ता हुंबर कोली है या हटी का अफावो काळ्या बुतास होता चाला नाही जोजे अफाल त्या विचार हुमजे नाय एहको नाय जोवाय आय ख्रिस्ता हरी बातमी अखा हटी त्रौसा मैनो तोवे मा हटी मालका मा दरवाजा उघडी गोये मा बहाती तो मान त्रौसामा मान मिळो नाय त्या हटी मा आत्मा समाधान जाया नाय पेंता ने लोखा निरोप लईन आय मासेदोनिया मा गोयो जो देव आम्हा सदा त्या जिते मा लई जाहे एन बादय ठिकाणे आम्हा को त्या बदल ओकले हरवास उघडी कोईन देखाडे त्या आभार मानाय जाय कहा का ज्या तारण मिळवता जाता त्या माय एन ज्या नाश होता जाता त्या माय आमा देवाल ख्रिस्ता हरो वासे जे ज्या नाशामा जाय रोहा त्याहाल मोरणा खराब वासे एन जहा तारण होई रोहा त्या हटी जीवना हरो वासे ते ई काम कोरा हटी गोतीवान कु हे खूब लोक देवा वचने बेखवीन ती बोगडावी टाकता आमा त्या हरका ना हेता ते जे कोय खोरे पने को एन देवा हेने बोलना ते कोय आमा देवा हुंबूर ख्रिस्तामा बोलना रहेजे।